आजचे दैनिक सुभक्ती परबोध 4 मार्च। देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो। मी त्यांशी सर्व काळचा करार करेन, तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही, मी त्यांचे हित करण्यात आनंद पावेन। यिर्मयाह 32:40-41। जेव्हा जेव्हा मी निराश होतो तेव्हा तेव्हा मी देवाच्या ज्या अनेक वचनांकडे पुन्हा पुन्हा परत येतो त्यापैकी हे एक वचन आहे, देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो। यापेक्षा उत्तेजन देणाऱ्या कोणत्या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता का? देव केवळ तुमचे हित करतो म्हणून नव्हे, केवळ तुमचे हित करण्याचे आश्वासनच नव्हे, हे कितीही गौरवी असले तरीही, तर हे की देवाला तुमचे हित करण्यात आनंद मिळतो, मी त्यांचे हित करण्यात आनंद पावे। आहा हा, रोम करासपत्र 8:28 यातील सर्व काही आपल्या भल्यासाठी करण्याच्या अभिवचनाची पूर्तता तो नाखुशीने करत नाही, आपले हित करण्यात त्याला आनंद मिळतो, आणि तो आनंद केवळ कधीतरीच नाही तर सर्वदा। मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही। जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या बाबतीत तो त्याचे अभिवचन रद्द करत नाही किंवा त्याच्या लेकरांचे कल्याण करण्याविषयी आपला आनंद गमावत नाही। ह्या गोष्टीने आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, पण कधीकधी आनंद वाटणे अवघड होते। आपली परिस्थिती आपल्या सहनशीलतेपलीकडे होते ज्यामुळे आनंद पावणे शक्य होत नाही। माझ्याबरोबर जेव्हा असे होते तेव्हा मी अब्रामाचे अनुकरण करतो। आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला। रोमकारासपत्र 4:18। दुसऱ्या शब्दात जेव्हा तुम्ही तुमच्या आशाहीन परिस्थितीकडे पाहता तेव्हा तुम्हाला असे म्हणायचे आहे, तू माझ्या देवा इतका सामर्थ्यशाली नाहीस, तो तर जे अशक्य ते करू शकतो, आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकरिता तो प्रीतीने हे करतो। यासाठीच निराशाकडे अंतिम अधिकार नाही, मी देवावर विश्वास ठेवतो। माझ्यामधील असलेल्या विश्वासाच्या लहानशा ठिणगीचे रक्षण करण्यास देव विश्वासू आहे, आणि अखेरीस तो आनंदाच्या व विश्वासाच्या भावना चेतवतो, आणि त्याचा तो आनंद यिर्मयाह 32:41 दडलेला आहे। मी किती आनंद आहे की देवाच्या अंतकरणाला तुमचे आणि माझे कल्याण करण्यात देखील आनंद प्राप्त होतो, मी त्यांचे हित करण्यात आनंद पावेन।